श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सतरावा श्लोक तेराव्या अध्यायाचा काल आपण घेतला। ज्ञेयाचं अनुपम असं निरूपण जे इतरत्र कुठेही सापडू शकत नाही, इतकं सुंदर निरूपण माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं। सुरुवात केली होती या अध्यायाची क्षेत्रापासून, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा विचार सुरुवातीला मांडला, नंतर ज्ञान, ज्ञानाला डिफाईन करता येत नाही म्हणून ज्ञानाचे लक्षणं सांगण्यात आली। 18 ज्ञानाची लक्षणं, क्षेत्राचे 36 तत्व, ज्ञानाची 18 लक्षणं, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान। ज्ञान सांगितल्यानंतर अज्ञानाचं सुद्धा विस्तृत वर्णन माऊलीने दिलं आणि नंतर शब्दांनी व्यक्त करण्याला अशक्य असं जे ज्ञेयपद, जे ब्रह्मपद, त्या ब्रह्मपदाची इतकी सुंदर व्याख्या केली आणि त्याच्यावर इतकं सुंदर व्याख्यान आपण ऐकलं काल। आता याच्या पुढचा भाग आज आपण घेऊया। सुरुवात करूया 13 अध्यायाच्या 18 श्लोकापासून। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेय चोक्तम समासताः मद्भक्तये तद्विज्ञाय मर्दभावायोपद्यते। याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली। हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूपा प्रत पावतो। या एका श्लोकामध्ये गीतेचा श्लोक आहे, याच्यामध्ये असं म्हटलंय की संक्षेपाने सांगितली, इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्त समासताः। अत्यंत संक्षेपाने सांगितली, पण आपण बघितलं माऊलींनी याचा किती विस्तार आणि किती विस्तृतपणे आपल्याला हे शिकवलं, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाळा दाविले फाळो वाळा विवंचुनी तैसेची क्षेत्रा पाठी जैसे नी देखसी दिठी तैसे ज्ञान किरीटी सांगितले अज्ञानाही कौतुके रूप केले निके जवायणी तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नी पवाडे निरूपले उघडे ज्ञेय पैगा हे आगवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद विद्भावना माझी आयती देहादी परिग्रही संन्यासू करूनियाजिही जीवू माझ्या ठाई वृत्ती कुकेला ते माते किरीटी हे ची जाणोनिया शेवटी आपण पया साटो वाटी मीची होती। हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखविले, म्हणजे 36 तत्व। त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांनी दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले, म्हणजे ज्ञानाची 18 लक्षणं। तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होई तोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही चांगले वर्णन केले। आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले, म्हणजे कालच्या भागात। अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात, ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला, अर्जुना असे जे माझे भक्त, ते शेवट हाच विचार जाणून आणि आपला मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात आणि माझ्यापर्यंतच येऊन मिळतात। मीची होती परी हे मुख्य गावधारी सोहोपि सर्वान् परी रचिलियाम ही कड़ा पायरी किजे निराळी माचू बांधिजे अथावी सुईजे तरी जैसी एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा तरी जे तुझिया मनोधर्मा गिळेलना म्हणोनी एकची संचले चतुर्धाम ही केले जे अदळपण देखिले तुझी ये प्रज्ञी पै बाण जय जीव विजे तै घासू विसाठाई किजे तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही। अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज, आणि इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा आहे। डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरिता जशा पायऱ्या कराव्यात आणि आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरिता जशी त्या पाण्यामध्ये नाव घालावी, सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे। हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आलाच नसता। म्हणजे हे सर्व काही आत्मा आहे एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये सांगितलं असतं तर कदाचित तुला पटलं नसतं। तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म आहे ते आम्ही चार प्रकारचे केले। मुलाला जेव्हा जीवावयास घालावायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले। आता हे चार प्रकार म्हणजे कोणते? जसं माऊली सांगतात की लहान लेकराला जर घास भरवायचा असेल तर आई छोटासा घास इथे त्याच्या तोंडात घालते, मग त्याला खेळवते, अजून त्याचं इकडे तिकडे लक्ष वेधते, नंतर दुसरा घास दुसऱ्या ठिकाणी, तिसरा घास तिसऱ्या ठिकाणी। माऊली म्हणतात की आत्मा एकच आहे पण तोच परब्रह्म मी चार प्रकारचा करून तुला दाखविला। पहिला प्रकार ज्ञेय, किंवा पहिला प्रकार क्षेत्र, दुसरा क्षेत्रज्ञ, तिसरा ज्ञान आणि चौथा ज्ञेय। ज्ञानामध्येच अज्ञान आलं पण चौथा ज्ञेय। अशा प्रकारे क्षेत्र क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय अशा चार प्रकाराने हा आपल्याला विभागून माऊलींनी सांगितला। एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक ज्ञान, हे भाग केले अवधान जाणूनी तुझे। आणि ऐसे नहीं पार्था परी हा अभिप्रावो तुझहाता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो। आता चौठाई न करू एक ही म्हणोनी न सरू, आत्म अनात्मया धरू सरी सापाडू। परी तुआई तुले करावे मागवनी ते आम्हा देयावे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा। या श्रीकृष्णाचिया बोला पार्थू रोमांचित झाला, तेथ देवो म्हणती भला उचंबळेना। ऐसे नी तो येता वेगू धरूनी म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू परीसे सांगू। तुझी ग्रहण शक्ती म्हणजे गुणग्राहकता ही पाहून एकाच ब्रह्माचे आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान असे चार भाग केले। आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एकदा निराळा करून सांगू। आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही आणि सर्व एक ब्रह्मच आहे असे करून संपविणारी नाही, तर आत्मा आणि अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू। म्हणजे एकाच ब्रह्माचे आत्मा म्हणजे पुरुष आणि अनात्मा म्हणजे प्रकृती असे भाग सारखे करून सांगू। परंतु तू मात्र एवढे कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दे, ते मागणे म्हणजे काय, तू आपल्या स्वतःला कानाचे नाव ठेव, म्हणजे ते तू या पूर्ण शरीराला कानच करून घे, म्हणजे ऐकण्याशिवाय दुसरं काम काही करूच नको, इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद करून फक्त ऐकण्याचेच काम चालू दे. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि ते पाहून देव म्हणाले, तू चांगल्या योग्यतेचा आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस, गडबड करू नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून धरला आणि श्रीकृष्ण म्हणाले की आता प्रकृती पुरुषाचा विभाग तुला सांगतो, ऐक. आता हेच हाच जो भाग आत्तापर्यंत आपण ऐकला, क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान अज्ञान आणि ज्ञेय, हाच भाग आता सांख्ययोगाच्या सिद्धांतामध्ये सांख्ययोगाच्या भाषेमध्ये प्रकृती पुरुष अशा नावाने विभागणी करून देव परत सांगताय. प्रकृतिं पुरुष चैव विघ्नं नादि उभावपि विकाराश गुणाश्चैव विद्धि प्रकृति संभवां. प्रकृती आणि पुरुष ही दोन्हीही अनादि आहेत असे जाण, हा सांख्ययोग आहे बरं का. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादि आहेत. देह आणि इंद्रिय हे सर्व विकार आणि सत्व इत्यादी गुण आहे, रजतमसत्व, हे सर्व प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची भाटीवे लागी मी कपिल जाहलो, तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदि पुरुखू अर्जुनाते, तरी पुरुष अनादि आथी आणि तैची लागोनी प्रकृती, समसरीसी दिवो राती दोनी जैसी, का रूप नो हे वाया परी रूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य मार्ग असे म्हणतात किंवा सांख्य योग असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादि आहे आणि प्रकृती ही त्यावेळेपासून ती सुद्धा अनादिच आहे. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जडलेलीच असते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस किंवा सारख्या साररूप दाणे यासह वाढत असते, म्हणजे कणीस तयार होते आणि कणसाला मग हळूहळू दाणे लागायला सुरुवात होतात. तैसी जाण जबटे दोन्ही ये एक वाटे, प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे, पैक्षेत्र येणे नावे जे सांगी तले आघवे, तेच येथ जाणावे प्रकृती हे गा, आणि क्षेत्र ज्ञू ऐसे जयाते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई, ये आनाने नावे परी निरुप्यान नोहे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढती, तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता, प्रकृती ते समस्ता क्रिया नाव, बुद्धिये इंद्रिये अंतकरण इत्यादी विकार भरण, आणि ते तिन्ही गुण सत्वादिक, हागवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतु संभवा कर्माचिया. त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले आणि एकमेकात मिसळलेले हे प्रकृती आणि पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. अरे क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे. आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. यालाच ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही. हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. अर्जुना, केवळ जी सत्ता तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेला प्रकृती हे नाव आहे. बुद्धींद्रिये अंतकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुणसत्वादिक आगवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माचिया. बुद्धिये इंद्रिये अंतकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्व रज तम गुणांसहित हे तिन्ही गुण हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू किंवा कारण आहे. जसे तिथे 36 तत्व सांगितले होते क्षेत्राचे, तसे इथे सुद्धा एकंदरीत त्यांची गोळाबेरीज केली तर हे सुद्धा 36च येतात. कारण इथे ते म्हटलंय की बुद्धी इंद्रिये, इंद्रिये म्हटलं की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय, 5 कर्मेंद्रियाचे विषय, हे झाले किती 20. आणि अंतकरण ज्याला म्हणतात ते मन बुद्धी अहंकार आणि चित्त असे ते 4 प्रकार अहंकाराचे झाले 24. त्या व्यतिरिक्त इतर जे विकार आहेत त्याला सत्व रज तम या 3 गुणांमध्ये बांधलेलं आहे. अशा प्रकारे एकंदरीत जे 36 तत्वांचा समुदाय ज्याला संघात म्हटलं होतं त्याला इथे प्रकृती म्हटलेलं आहे, प्रकृती असं नाव दिलेलं आहे.
कार्य कारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतू रुच्यते.
कार्य म्हणजे मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियाकडून होणारी क्रिया. कारण ज्याविषयी ही इच्छा उत्पन्न झाली होती तो पदार्थ म्हणजे इच्छित वस्तू. कर्तृत्व म्हणजे इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगाला मनाकडून होणारी प्रेरणा. या सर्वांस मूळ प्रकृती हे कारण आहे असे म्हणतात. आणि सुख दुःखाच्या भोगाला पुरुष, त्याचा भोग कोणाला मिळतो तर तो पुरुषाला भोगतो. सर्व कर्म कोण करते? प्रकृती करते. आणि भोगतो कोण? पुरुष.
तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारे सियाधी मगतिया लाविती वेधी कारणाच्या तेची कारण ठाकावया जे सूत्रधरणे उपाया तया नाव धनंजया कार्यपैगा आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पै.
तिथे त्या प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकाराला उत्पन्न करतात. इच्छा आणि बुद्धी हे आणि अहंकार उत्पन्न केला आणि मग त्या इच्छा आणि बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरिता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवायचे अर्जुना ह्या बाह्य प्रयत्नांना कार्य असे म्हटले आहे. आणि मदाच्या आश्रयाने जीवाला झालेली इच्छा त्या मनाला चिथावते आणि नंतर ते मन इंद्रियांकडून ते इच्छित कार्य करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियांत होणाऱ्या या प्रेरणेरूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात, कर्मेंद्रियाच्या क्रियांना.
म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे एवं तिहिंछेनी समवाये प्रकृती कर्मरूप होये परी जया गुणा वाढे त्राये त्याची सारिखे जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणी जे रजोगुणे निपजे मध्यमते जे का केवळे तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधर्मे जानती। ऐसे नी संता संते कर्मे प्रकृति स्तव होते तया पासुनि निर्वाणे ते सुख दुख गा।
आणि म्हणूनच या तिन्ही कारण कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले। याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल, रज तम आणि सत्व यांच्यापैकी ज्याचे आधिक्य होईल त्यासारखी ती प्रकृती बनते। ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे आणि जे कर्म तमगुणापासून उत्पन्न होते ते कर्म शास्त्रविरुद्ध किंवा निकृष्ट कर्म किंवा निकृष्ट प्रतीचे कर्म असे समजावे। अरे याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मांपासून जे उत्पन्न होते ते सुख आणि दुःख होय।
असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा। सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुषु भोगी। प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता संगडी जे आंबुली जोडी आमुला खाय। आमुलयांबुलिये संगती ना सोयी की आंबुली जगविये चोज एके।
वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते, सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या सुख दुःखांचा दोघांचाही भोग मात्र त्या पुरुषाला होतो असे म्हणतात। सुख आणि दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते। प्रकृती सर्व व्यापार करते आणि पुरुष बिचारा ते सगळं भोगतो। प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगाव्यास लागले असता तो अघटित आहे, कारण की या व्यवहारामध्ये स्त्री मिळवते आणि तो नवरा तो आयता खातो। या प्रकृती पुरुषरूप नवरा बायकोचा संबंध नसतो, त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको म्हणजे प्रकृती ही जग प्रसवते हे एक आश्चर्य आहे असं समजा। असा हा प्रकृती पुरुषाचा विचार सांख्य शास्त्राप्रमाणे या गीतेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने मांडला आहे। पुढे 20व्या श्लोकापासून उर्वरित भाग प्रकृती पुरुषाचा तो आपण उद्या पाहू आणि आज आपण इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।